आपण सर्व आज इकडे भगवंतांचा गुणगान ऐकायला एकत्र झालो आहे. हे खूप प्रसन्नताची गोष्टी आहे, कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक दिवस असंच व्हायला पाहिजे. विशेष करून भारतवर्षामध्ये भगवंतांचा आदेश आमच्यासाठी असं आहे की आम्ही रोज भक्तांच्या संघामध्ये येऊन आम्ही भगवंतांचं गुणगान करायला पाहिजे. भक्ती म्हणजे ज्यावेळी आम्ही भगवंताशिवाय आणि काही दुसऱ्या विषयावर गुणगान आम्ही करतच नाही. संसाराच्या गोष्टीमध्ये जो माणूस रुची ठेवतो आणि दिवसभर फक्त प्रपंचाच्या बद्दल काही ना काही बोलत असतो, ऐकत असतो, विचार करत असतो, त्याच्या मनामध्ये भगवान श्री हरी श्री कृष्णाबद्दल कधीही भक्ती भावना निर्माण होऊ शकत नाही. भगवान श्री कृष्णाने गीतामध्ये म्हटलं आहे, भोगेश्वरी प्रसक्तानाम तया प्रहृत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. ज्या माणसाच्या हृदयामध्ये भोग आणि ऐश्वर या दोन वस्तू प्रती आसक्ती आहे आणि फक्त त्याच्या जीवनामध्ये हेच बघतो की जास्त जास्त भोग मी कसं करू, जास्त जास्त मी ऐश्वर प्राप्त कसं करू, अशा माणसाच्या हृदयामध्ये भगवंतासाठी अजिबात जागा राहत नाही. त्यामुळे त्याचं मन नेहमी विचलित असत, कुठच्याही विषयावर त्याचं मन केंद्रित करू शकत नाही. संसाराच्या गोष्टीबद्दल पण कुठच्या एका विषयावर मन केंद्रित करू शकत नाही. तर भगवंतावर तो मन कसं केंद्रित करू शकणार हे शक्य नाही आहे. तर भगवंताची भक्ती करायला जी आम्हाला एकाग्र चित्त पाहिजे, अनन्य एक भावना पाहिजे, ते कधीही निर्माण होऊ शकत नाही. पण ज्यावेळी आम्ही भगवान श्री हरी यांच्या भक्तांच्या संघामध्ये आम्ही येतो, तर जे कठीण गोष्टी आहे ते एकदम सोपं होऊन जात आणि हे स्वाभाविक आहे. संघाचा प्रभाव खूप जास्त आहे. ज्यावेळी आम्ही भगवान श्री कृष्णांच्या भक्तांच्या संघ मध्ये येतो, तर स्वाभाविक रूपाने आमच्या हृदयामध्ये जे भक्ती भावना आहे त्याचा विकास होतो. सदाम प्रसंगान मम वीर संविदो भवंतरुत्कर्ण रसायना कथा तज्जोषणाद आश्व अपवर्गवत्मनि श्रद्धा रती भक्ती अनुक्रमिष्यति. श्रीमद भागवत मध्ये असं भगवंतांची घोषणा आहे की ज्यावेळी त्यांच्या भक्तांच्या संघामध्ये येऊन आम्ही हरिकथा ऐकतो, बोलतो, भगवंतांचं गुणगान करतो, त्यावेळी हळूहळू अनुक्रमिष्यति आम्हाला भगवंतांची कथा ह्याच्यामध्ये रुची यायला सुरू होते. एकदम येत नाही, कारण आमचं हृदय आमचं मन आमचं चित्त संसार मध्ये असत. तर एकदम भगवंतावर आमचं चित्ताला केंद्रित करायचं म्हणजे कठीण आहे. पण तरीही जर आम्ही प्रयत्न केलं, परत परत आम्ही जर सत्संग मध्ये आलो, तर हळूहळू हृत्कर्ण रसायन कथा आमचं हृदयाला आणि कानाला हळूहळू बरं वाटायला लागतं, रुचकर वाटायला लागतं. जे गोष्टी आधी थोडं कडवं लागत होतं आता हळूहळू गोड वाटायला लागतं. हे सत्संगाचा प्रभाव आहे. जसं ज्यावेळी एक व्यक्ती जर आजारी असला असेल तर गोड वस्तू त्याला कडू लागतं, पण जसं त्याचं आरोग्य स्वास्थ्य बरोबर होतं तर गोड वस्तू त्याला परत गोड वाटायला सुरू होतं. भगवंतांचं गुणगान, नामस्मरण, त्यांच्या विषयावर चर्चा हे अतिशय गोड वस्तू आहे. पण आध्यात्मिक दृष्टीने आम्ही आता सर्व आजारी आहोत, त्यामुळे हे वस्तू आम्हाला आता गोड वाटत नाही. थोडा वेळ सत्संग मध्ये बसलो की वाटत अरे ते टीव्हीचं कार्यक्रम चालू होत, किती छान होत ते, आता कुठे आम्ही या सत्संग मध्ये आलो आणि हे महाराज बसले आसनवर बोलत आहेत बंद करतच नाहीत, तर आम्हाला रुची वाटत नाही. पण हळूहळू जसं जसं आम्ही सत्संग मध्ये येतो तर हे जास्त विषय रुचकर वाटायला लागतात आणि मग क्रमशः आमची श्रद्धा याच्यामध्ये विकास होते. रती आणि भक्ती, आमच्या हृदयामध्ये भक्तीच निर्माण होत आणि हे आमचं जीवनाचं उद्देश आहे. भगवान श्री कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की हे भक्तांचं लक्षण आहे. काय आहे लक्षण? मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. भगवान श्री कृष्ण म्हणतात की माझे भक्त म्हणजे कोण? ज्यांच्या चित्तामध्ये फक्त मीच आहे आणि दुसरं कोणीही नाही. मद्गत प्राण, माझ्या भक्तांसाठी मीच एकमात्र प्राणधन आहे आणि नेहमी परस्पर माझे भक्त जे आहेत माझ्याबद्दलच बोलत राहतात. संसाराचे गोष्टी अजिबात करत नाहीत, जितकं आवश्यक आहे तितकंच करतात आणि बाकीचं वेळ जास्त जास्त माझ्या चर्चेमध्ये माझ्या विषय बोलायचं त्याच्यामध्ये ते व्यतीत करतात. तर जगामध्ये पुष्कळ लोक म्हणतात मी पण भक्ती करतो, मी पण देवळामध्ये जातो, पण खरोखर जर आम्हाला भक्त व्हायचं असेल तर आम्हाला नेहमी प्रत्येक दिवस भक्तांच्या संघामध्ये येऊन भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे आणि भगवंताची कथा ऐकायला पाहिजे लक्ष देऊन. आणि जर आमचं घरच आम्ही मंदिर केलं आणि घरामध्ये जे कोणी आमचे आहेत कुटुंबाचे सदस्य त्यांना पण आम्ही प्रेरित करून या भक्ती मार्गामध्ये आम्ही उत्साहित करून त्यांना पण जर ह्याच्या हरिकथाबद्दल रुची निर्माण केलं तर आमचं घर जे आहे ते वैकुंठ होणार. वैकुंठ म्हणजे भगवान श्री हरी यांचं धाम. या जगाला कुंठ म्हणतात. फक्त कष्ट या जगामध्ये आहे, सुख अजिबात नाही, पण वैकुंठामध्ये आनंदच आनंद आहे. आनंद सोडून दुसरं कुठचीही वस्तू नाही आहे, गोष्टी नाही आहे. तर भक्ताच्या संग मध्येच भगवान श्री हरी ते प्रकट होतात. जर आम्ही जंगलामध्ये गेलो, हिमालयमध्ये गेलो तर भगवंत मिळणार नाही. भगवान श्री कृष्ण फक्त त्यांच्या भक्तांच्या संग मध्येच आम्हाला मिळू शकतात आणि कुठेही नाही. नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु वा यत्र गायन्ति मद्भक्ताः तत्र तिष्ठामि नारद. श्री नारायण नारद देवला सांगतात, उपदेश करतात की हे नारद मी वैकुंठ मध्ये राहत नाही. खरखुर ते राहतात पण तरी बोलत आहेत की मग मी राहत नाही म्हणून. हे नारद मी योगी लोकांचे हृदय मध्ये राहत नाही. गीतामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, मी प्रत्येक प्राणीचं हृदय मध्ये मी स्थित आहे. तरी नारद देवला भगवान श्री कृष्ण म्हणतात, श्री नारायण म्हणतात की मी योग्यांचं हृदय मध्ये नाही आहे म्हणून. तर मी कुठे आहे? ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गुणगान करत असतात. यत्र गायंती मत भक्ता तत्र तिष्ठामि नारद. हे नारद, मी त्या ठिकाणी मी प्रकट होतो. म्हणजे बघा, भगवंतांची प्राप्ती करायची असेल किती सोपं आहे. आम्हाला काही तपश्चर्या करायची गरज नाही, आम्हाला हिमालयामध्ये जायची गरज नाही, संस्कृत भाषामध्ये पंडित किंवा विद्वान व्हायची गरज नाही, शिक्षित पण व्हायची गरज नाही. जर आम्ही भक्तांच्या संगमध्ये येऊन फक्त भगवान श्री हरी यांचं गुणगान केलं, नामस्मरण केलं, बस, तर आम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. पण एक दिवस केलं, दोन दिवस केलं आणि भगवंत प्राप्त नाही झाले म्हणून आम्ही भगवंतांची भक्ती सोडून दिली असं नाही. प्रत्येक दिवस करायला पाहिजे, शेवटच्या वेळीपर्यंत करायला पाहिजे. तुम्हाला एक लहान गोष्टी सांगतो जे श्रीमद भागवत मध्ये आहे. हे श्रीमद भागवत म्हणजे महापुराण आणि खास करून या कलियुगासाठी एक विशेष ग्रंथ आहे. आणि हे सर्व जे शास्त्र आहेत आमच्या धर्मामध्ये, वेद, पुराण, उपनिषद इत्यादी, यांची रचना भगवान श्री कृष्णांचे अवतार वेद व्यास यांनी केलेलं आहे. तर वेद व्यास बद्रिक आश्रम मध्ये बसून ते शास्त्रांची रचना करत होते आणि त्यांच्या मनामध्ये हे विचार आला की आता द्वापर युगाचं अंत येणार आहे आणि पुढचं युग आहे कलियुग. आणि ह्या कलियुगामध्ये लोक खूप पतित होणार आहेत, त्यांची दशा खूपच वाईट होणार आहे. कोणालाही भगवंतांचे प्रती आकर्षण हृदयामध्ये निर्माण नाही होणार. फक्त भोग आणि ऐश्वर, कसं जास्त पैसे कमवायला पाहिजे आणि कसं जास्त जास्त संसारामध्ये भोग करायला पाहिजे, फक्त हेच त्यांच्या मनामध्ये विचार राहणार. तर ह्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? तर वेदव्यासांनी विचार केलं आणि या निष्कर्षावर पोहोचले की आतापर्यंत हे वेद, हे ज्ञान जे आहे ते तोंडीच बोलत बोलत गुरु शिष्य परंपरामध्ये चालत आलंय. पण आता कलियुगाचे लोक जे आहेत त्यांची बुद्धी खूप कमी होणार. प्रायेणार पायुष सभ्य कलौ अस्मिन युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ही उपद्रुता. श्रीमद भागवत मध्ये म्हटलं आहे, भविष्यवाणी झाली आहे की कलियुगामध्ये लोकांची दशा काय होणार. कलियुगामध्ये लोकांची आयु वय अल्प आयुष अल्प होणार. पूर्वी द्वापर युग मध्ये लोकांची आयु खूप जास्त होती, त्रेतायुग मध्ये आणि जास्त आणि सत्ययुग मध्ये आणखी जास्त. आणि त्रेतायुग मध्ये कमीत कमी 1 लाख वर्षासाठी प्रत्येक माणूस जगत होता. त्रेतायुग मध्ये 1000 वर्ष झाले. द्वापर युग मध्ये 100. कलियुगाच्या सुरुवात मध्ये लोकांची आयु 100 होती प्रत्येक माणसाची. पण हळूहळू हळू आम्ही आता बघतो की 100 वर्ष जगणारा माणूस खूपच दुर्लभ आहे. आता 50, 60, 70 वर्षाच्या आयुमध्ये लोकांचं देहांत होतं. खूप कमी लोक 80-90 वर्ष राहतात. आणि 100 वर्ष कोणाची आयु झाली तर पेपरामध्ये त्याचं नाव येतं, त्याचा फोटो येतात. म्हणजे आता अल्प आमचं आयुष्य खूप कमी आहे आणि आमची बुद्धी पण मंद, खूप कमी बुद्धी. म्हणजे भगवंताच्या विषयावर आमची बुद्धी जे काही आहे ते आम्ही लावत नाही, फक्त संसारमध्ये आमची बुद्धी लावतो. आणि आध्यात्मिक विषयाबद्दल लोक खूप आळशी होणार आणि नेहमी चिंतेत राहणार, नेहमी काळजी करत राहणार. काल काय झालं होतं, आज काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, आता जगाचं काय होणार, माझं काय होणार, कुटुंबाचं काय होणार, फक्त काळजी करत राहतात, उपद्रुता. तर कलियुगाचं जी भविष्यवाणी झाली श्रीमद भागवत मध्ये, वेद व्यास हे त्रिकालज्ञ होते, त्यांना भूत भविष्य आणि वर्तमान तिन्हीच त्यांना ज्ञान होत. त्यांनी बघितलं की आता कलियुगाच्या लोकांसाठी मी इतकं सर्व शास्त्र लिहिलंय, तरी स्वतः मला पण एक प्रसन्नताची अनुभूती होत नाही, मी अजूनही असंतुष्ट आहे, तर ह्याच्यासाठी काय कारण आहे? तर असं ते उदास त्यांच्या आश्रममध्ये, बद्रिक आश्रममध्ये बसले होते हिमालयमध्ये. आणि त्याच वेळी त्यांचे गुरु नारद देव तिकडे आले, नारायण नारायण करत करत आले. वेदव्यास यांनी प्रणाम केलं, दंडवत केलं, त्यांना स्वागत केलं, त्यांचे चरण कमल धुवून ते पाणी स्वतःच्या पायावर, त्याच्या डोक्यावर त्यांनी टाकलं आणि त्या जलाचं पान पण केलं. आणि मग नारद देवने विचारलं वेदव्यासनं की अरे मुनी, आता तुम्ही इतकं सर्व पुराण उपनिषद महाभारत इत्यादी या शास्त्रांचं तुम्ही रचना केलं आहे, तर आता काय तुम्ही सुखी आहेत? तर वेदव्यास यांनी म्हटलं की तुम्ही त्रिकालज्ञ आहेत, तुम्हाला सर्व काही माहित आहे, तर तुम्हाला हे पण माहित आहे की माझ्या हृदयामध्ये काय चाललंय म्हणून, पण तरी कृपा करून तुम्ही मला विचारत आहात म्हणून मी उत्तर देतो तुम्हाला की मी इतकं सर्व शास्त्रांची रचना केली आहे, तरीही देखील मी असंतुष्ट आहे, याचं काय कारण आहे? तर नारद देवनी उत्तर दिलं की हे वेद व्यास, तुम्ही सुख हे केले आहे की शास्त्रामध्ये भगवंतांची कथा आणि भगवंतांची गुणगान तुम्ही नाही केलं, या वेदामध्ये फक्त कर्मकांड या विषयावर तुम्ही वर्णन केलेलं आहे. कर्मकांड म्हणजे काय? कर्मकांड म्हणजे जे वैदिक रीतिरिवाज किंवा विधिविधान, जेणेकरून आमचे जे सर्व भौतिक इच्छा आहे त्याची पूर्ती होऊ शकत. कोणाला सुंदर पत्नी पाहिजे तर एक प्रकारचं उपासना आराधना आहे, अमुक देवी देवतांचं उपासना करा सुंदर पत्नी मिळेल तुम्हाला. तुम्हाला कुठचाही पती पाहिजे तर तुम्ही शिवजीची प्रार्थना करा आणि अमुक प्रकारचं काही विधिविधानाचं तपश्चर्याचं तुम्ही पालन करा. तुम्हाला धन पाहिजे या देवी देवताकडे जावा, प्रसिद्धी पाहिजे या देवी देवताकडे जावा. तर हे धर्म एक व्यवसाय झालं की त्यामुळे नारद मुनीं म्हटलं की धर्माच्या नावावर तुम्ही लोकांचं हृदयामध्ये इंद्रिय भोग विषय भोगची भावना निर्माण केली आहे, हे तुम्ही सर्वात मोठं चूक केलं आहे. आणि हे जे कर्मकांड झालं तर तुम्ही हे उपनिषदामध्ये फक्त निराकार ब्रह्माचं वर्णन केलं आहे की भगवंतांचं रूप नाही, त्याचा आकार नाही, ते एक व्यक्ती नाही, पण खरोखर भगवान श्री हरी एक व्यक्ती आहेत ज्यांचं व्यक्तित्व आहे आणि त्यांचं पण रूप आहे, त्यांचं सौंदर्य आहे, त्यांचे गुण आहेत, पण हे गुण देवी आहेत. तर तुम्ही फक्त निराकार ब्रह्म ह्याच जे भावना आहे लोकांच्या हृदयामध्ये जागृत केलं आहे, पण तुम्ही कधीही भगवान श्री कृष्ण यांचे सुंदर गुणाचे वर्णन केले नाहीत, त्यांचे सुंदर लीलाचे वर्णन केले नाहीत, तुम्ही त्यांचं नावाचं गौरव किंवा गुणगान केलं नाही आणि जोपर्यंत कोणी माणूस हे करत नाही तोपर्यंत तो दुखीच राहणार, असंतुष्टच राहणार. त्यामुळे तुम्ही हे श्रीमद भागवत ह्या ग्रंथाची रचना तुम्ही करा, तर तुम्ही पण संतुष्ट होणार आणि हे प्रजा जे जगाचे आहेत ते लोक पण संतुष्ट होणार. आता बघा, ज्या महात्मानी ऋषी मुनींनी या वेद उपनिषद ह्यांची रचना करून ते संतुष्ट नाही झाले, तर आम्ही हे शास्त्र वाचून कसं संतुष्ट होणार? शक्य नाही आहे. कारण त्या शास्त्रामध्ये त्यांनी भक्तीचं वर्णन केलं नाही. भक्ती मार्गामध्ये कसं जनसाधारण यांनी प्रगती करायला पाहिजे ह्याच्यासाठी काही आदेश उपदेश दिले नाही. तर श्रीमद भागवत मध्ये हे आम्हाला उपदेश मिळत, सवय पुंसान परो धर्मो यतो भक्ती अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. मनुष्य समाजामध्ये सर्वोत्तम धर्म परह धर्म हे काय आहे? पण ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी हे विषय निघत की सर्वोत्तम धर्म ह्या शब्दाचं ज्यावेळी आम्ही प्रयोग करतो ह्याच अर्थ हे आहे की धर्म पुष्कळ आहेत म्हणून. नाहीतर सर्वोत्तम धर्म असं शब्द प्रयोग करायचं प्रयोजन काय? धर्म पुष्कळ आहे. देवी देवतांची उपासना हे पण एक धर्म आहे आणि पुष्कळ वेगळे वेगळे धारणा असतात लोकांचे मनामध्ये. कोणाचे विचार आहेत की आम्ही जर नेत्रदान केलं हे परमधर्म आहे, आम्ही गरिबांची सेवा केली हे परमधर्म आहे. तस वेगवेगळे लोकांचे वेगवेगळे धारणा असतात की धर्म म्हणजे काय. तर श्रीमद भागवतचं मत काय आहे? धर्म पुष्कळ आहेत पण परधर्म सर्वश्रेष्ठ धर्म कुठचा आहे? भगवान श्रीहरी यांची भक्ती. ज्या धर्माचं पालन करून भगवान श्री कृष्णांचं प्रति आमचं हृदयामध्ये प्रेम किंवा भक्ती जागृत होते ते जे धर्म आहे ते सर्वोत्तम धर्म आहे. आणि या धर्माचं पालन सर्वांनी करायला पाहिजे. आणि या धर्माचं वर्णन काय आहे, गुण काय, लक्षण काय? अहैतुकी अप्रतिहता. म्हणजे हेतू घेऊन कुठचे भौतिक कारणामुळे कुठचं भौतिक उद्देशाच्या प्राप्तीसाठी भगवंताकडे आम्ही नाही जायला पाहिजे. पण आता काय झालं आम्ही काय बघतो की लोक भगवंताकडे जातात, भगवंताचे मंदिर मध्ये जातात, पण मोठ एक लिस्ट घेऊन जातात. जसं आम्ही बाजारामध्ये जातो, आम्हाला घेऊ घ्यायचंय, आम्हाला साबून घ्यायचंय, आम्हाला हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, पेन्सिल घ्यायचंय, पेन घ्यायचंय. आम्ही बाजारामध्ये जातो, आम्ही असं लांब लिस्ट घेऊन जातो कुठचे कुठचे वस्तू आम्हाला विकत घ्यायचं आहे. तसं मंदिर मध्ये जाताना पण आमचे पुष्कळ लांब लिस्ट असत की हे हे देवा मला हे द्या, देव मला ते द्या, मला पैसे द्या, माझं पीक बरोबर होऊ द्या, माझं स्वास्थ्य बरोबर होऊ द्या, माझ्या मुलगीचं लग्न होऊ द्या, मुलगाचं शिक्षण होऊ द्या. तर हे एक व्यवसाय झाला की याला भक्ती आम्ही म्हणत नाही. भक्ती म्हणजे अहैतुकी अप्रतिहता, हेतू विना. आणि अप्रतिहता म्हणजे याच्या ह्या भक्ती मार्गामध्ये काही सुट्टी नाही. आता दिवाळीची सुट्टी आली, गर्मीची सुट्टी आली, आज रविवार आहे म्हणजे आज आम्ही भगवंताची भक्ती करणार नाही, आज आराम करणार, फक्त टीव्ही बघणार नाही. रोज प्रत्येक दिवस आम्ही भक्ती करायला पाहिजे, भगवंतांची सेवा करायला पाहिजे. असं जर आम्ही भक्ती केलं किंवा करायचा प्रयत्न तरी केलं तर काय होणार, याचं फळ काय मिळणार आम्हाला? खूप गोड फळ आहे. ययात्मा सुख प्रसिद्धती, आमची आत्मा जी आहे आत्मा पण संतुष्ट होणार. तर खरोखर जर आम्हाला संसार मध्ये राहून दिव्य आनंद, खरोखर आनंद जर पाहिजे तर आम्हाला भगवान श्री हरी श्री कृष्ण यांच्या भक्ती करायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे, नमस्मरण करायला पाहिजे. पण हे गोष्टी फक्त भक्तांचं संघ मध्येच होऊ शकतं आणि इतर कुठच्याही जागामध्ये होऊ शकत नाही. तर बघा, वेदव्यास यांनी इतकं मोठं काम केलं, वेदशास्त्र उपन शक्य आहे की आम्ही आनंदित होऊ शकतो? अजिबात नाही, अशक्य आहे. फक्त भगवंतांची भक्ती करून मात्र केवळ आम्ही आनंदाची प्राप्ती करू शकणार. तर ह्या भक्तांचं संघ किती महत्वपूर्ण आहे भक्ती प्राप्त करायला, तर नारद मुनी हे स्वतःचे जे उदाहरण देऊन वेदव्यासांना उपदेश केलं. त्यांनी सांगितलं की हे वेदव्यास, मी स्वतः माझी जीवनाची पूर्वजन्माची मी कथा तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका. पूर्वजन्मामध्ये पुष्कळ वर्ष पूर्वी ब्रह्माजीचे पूर्व कल्पामध्ये पूर्व दिवसामध्ये त्यावेळी मी नारद नव्हतो, मी एक दासी पुत्र होतो आणि फक्त माझी आई होती आणि कोणी नव्हतं जगामध्ये. आणि एक दिवस माझ्या आई आणि मी ज्या घरामध्ये आम्ही राहत होतो त्या घरामध्ये थोडे साधू संत आले. माझी आई खूप धार्मिक होती, भगवंताप्रती खूप भक्तिभावना तिच्या हृदयामध्ये होत. आणि ज्यावेळी हे साधू संत आमच्या गावी आले तर त्यांनी आमच्या घरामध्ये त्यांना राहायला सुरू केली आणि माझ्या आई बरोबर मी पण त्यांची सेवा केली. खूप सेवा केली मी, दिवस रात्री त्यांच्या सेवेमध्येच मी होतो. त्यावेळी माझे वय फक्त 5 वर्षाचं होत, मी लहान बाळ होतो त्यावेळी. पण मी दुसऱ्या शिशु सारखं मुलांसारखं मी नव्हतो. दुसरे जे 5 वर्षाचे मुले होती गावामध्ये ते लोक खूप मस्ती करायचे, इकडे तिकडे धावत राहायचे, खेळ खेळत राहायचे. पण मी तसं नव्हतो, खेळामध्ये मस्ती करायमध्ये माझं काही रुची नव्हती. मला भक्ती काय आहे हे बरोबर माहित नव्हतं, पण तरी माझा स्वभाव असं होतं की खेळामध्ये माझं मन अजिबात लागत नव्हतं. आणि ज्यावेळी हे साधू संत भक्ती वेदांत हे लोक आमच्या घरामध्ये आले, चातुर्मास होत. तुम्हाला माहित असेल की पूर्व काळामध्ये असं एक प्रथा होती की चातुर्मास म्हणजे पावसाचे 4 महिन्यामध्ये जे साधू संत आहेत ते प्रवास करत नव्हते, एकाच ठिकाणी कुठे राहून ते भजन कीर्तन हरिकथा नामस्मरण याच्यामध्ये वेळ काढत होते. तर चातुर्मासच्या वेळी 4 महिने राहिले आमच्या घरी आणि दिवस रात्री त्यांचं दुसरं कामच नव्हतं, फक्त हरिभजन हरिकथा हे चालत होत. आणि मी तिकडे त्यांच्या सेवेमध्ये राहिल्यामुळे मी सर्व हे ऐकत होतो आणि मला इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलं की त्यांच्याच संघामध्ये मी राहिलो, कुठे घराचं बाहेर गेलोच नाही. आणि जसं दिवस गेले मला आणि जास्त वाटत लागलं ते, कारण हे सर्व भगवान श्री कृष्णांचे शुद्ध भक्त होते. आणि एकदा, फक्त एकदा त्यांची अनुमती घेऊन त्यांचे जे ताटामध्ये जे प्रसाद राहिलं होतं त्या प्रसादाचं मी सेवन केलं. हे भक्तांचं प्रसाद घेणं म्हणजे खूप भक्ती प्राप्त करायचं एक खूप सोपं एक साधन आहे, मार्ग आहे. ज्यावेळी आम्ही भगवान श्री कृष्णांना नैवेद्यामध्ये आम्ही भोग दाखवतो तर भगवान श्री कृष्ण त्या भोगला स्वीकार करतात, ग्रहण करतात ते. आणि फक्त त्यांची दृष्टी मात्र त्याच्यावर टाकून ते प्रसाद, ते भोग ग्रहण करून प्रसाद मध्ये ते परिवर्तित करतात. आणि ज्यावेळी आम्ही ते प्रसाद सेवन करतो, आम्ही ते खातो, तर आम्हाला भक्ती मार्ग मध्ये प्रगती करायची संधी मिळते. कारण ते प्रसाद जे असत ते काही साधारण भोजन नसतं, ते आणि हे प्रसाद खाऊन आमचं हृदय शुद्ध होत, भक्ती जागृत होते आमच्या हृदयामध्ये. आणि हे कृष्ण प्रसाद ज्यावेळी कोणी शुद्ध भक्त खातात तर ते महाप्रसाद होत, त्याची शक्ती त्याचं बल वाढत. तर हे साधू महात्मा जे माझ्या घरामध्ये आले होते त्यांचं महाप्रसाद मी खाल्लं आणि असं इतकं रुची झाली मला भगवान श्री कृष्णांच्या भक्ती मार्गामध्ये की खूपच बरं वाटलं मला. आणि चतुर्मास्य संपलं आणि हे साधू संत त्यांच्या भ्रमणासाठी ते घर सोडून परत गेले, मला खूप वाईट वाटलं. आणि मी दिवस रात्री त्यांनी जे चर्चा करत होते त्याच्याबद्दलच मी स्मरण करत होतो आणि त्यांनी शिकवलेले भजन कीर्तन नामस्मरण मी करत होतो. आणि एकदा असं झालं की माझी आई ते गायाकडून दूध काढायला बाहेर गेली, त्यावेळी अंधकार झाला होता आणि अचानक एक साप आला, सापाने चावलं माझ्या आईला आणि माझी आईचं देहांत झालं तिथेच शेतामध्ये. तर मी वाटलं, मला वाटलं की हे भगवंतांची कृपा आहे आणि मी घर सोडून गेलो आणि जंगलामध्ये गेलो, गावांमध्ये गेलो, भ्रमण करत राहिलो मी. बघा, 5 वर्षाचा मुलगा होता, 5 वर्षाचा मुलगा, त्याच्या जीवनामध्ये कुठचंही आधार नव्हतं, फक्त त्याची एक आई होती, नातेवाईक नव्हते, पाहुणे नव्हते, कोणी नाही, फक्त एक आई होती त्याच्या जीवनामध्ये. आणि आई पण मारली आणि त्या मुलगाने काय विचार केलं की हे भगवान श्री कृष्णांची कृपा आहे माझ्यावर. का कृपा आहे? कारण जर आई असली असती तर आईचं स्नेह प्रेम मला असं बांधून ठेवलेलं असतं की भगवंताची भक्ती मला करायला खूप कठीण झालं असतं. तर त्यामुळे भगवान श्री कृष्णांनी माझ्यावर अशी कृपा केली. बघा, विचार करायचं ढंग बघा. 5 वर्षाचा मुलगा साधारणत असा विचार करतो का कधी? पण तरी हा जो मुलगा होता तो निघाला आणि जंगलामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये, शेतामधून इकडे तिकडे असं चालत गेला आणि शेवटी एक जंगलामध्ये जाऊन बसला. आणि मग नारद मुनीने वेदव्यासला सांगितलं, मी एक झाडाखाली बसलो आणि भगवान श्री कृष्ण यांच्यावर माझं मन, माझं लक्ष मी केंद्रित केलं. आणि ध्यान म्हणजे काय? सत्ययुगाचं गोष्टी आहे. आमचं हृदयामध्ये जे भगवान स्थित असतात परमात्माच्या रूपमध्ये, त्यांच्यावर आमचं मन केंद्रित करायला पाहिजे. हे खरोखर ध्यान आहे. असं नव्हे की कुठचाही प्रकाश, ज्योती, निराकार याच्यावर मन केंद्रित करायचं, हे ध्यान नव्हे. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनः. ध्यान म्हणजे आमच्या हृदयामध्ये जे स्थित भगवान श्री कृष्ण आहेत परमात्मा रूपामध्ये, त्यांच्यावर मन केंद्रित करायला पाहिजे. पण हे पण सत्ययुगाची गोष्टी आहे. पण आता कलियुग चाललं आहे आणि ह्या कलियुगामध्ये हे पण आमच्यासाठी शक्य नाही आहे. जर आम्ही असं ध्यान मध्ये बसलो आणि हृदयामध्ये भगवान श्री कृष्णांवर लक्ष केंद्रित केलं तर आमचा अनुभव असा आहे, जास्त जास्त लोक 2 मिनिटात त्यांना झोप येते, झोपून टाकतात. तर असं कलियुगामध्ये मंद बुद्धीचे आहेत आम्ही सर्व. कोणाची इतकी तीव्र बुद्धी नाही आहे की तो दिवसभर रात्रीभर एक ठिकाणी बसून भगवंतावर मन केंद्रित करणार. मन आमचं इतकं चंचल आहे आणि बाहेरचं वातावरण पण इतकं विचलित आहे, इतकं दूषित आहे, वातावरणामध्ये प्रदूषण इतकं वाढलं आहे. आणि कशा प्रकारचं प्रदूषण? वेगवेगळ्या प्रकारचं. कुठे टीव्ही चालू आहे, कुठे रेडिओ चालू आहे, कुठे दंगामस्ती चालू आहे, कुठे संसारच्या गोष्टी चालू आहेत. तर ह्या वातावरणामध्ये कसं आम्ही भगवंतावर ध्यान केंद्रित करू शकतो? खूपच कठीण आहे. कठीण नाही, अशक्य आहे. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये ध्यान म्हणजे नामस्मरण, कारण हे नाव शिवाय या कलियुगामध्ये दुसरं कुठचंही साधन आमच्यासाठी नाही आहे. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम, कलौ न अस्ति एव न अस्ति एव न अस्ति एव गतिक अन्यथा. या कलियुगामध्ये एकच नाव एकच मार्ग आहे एकच मार्ग आहे एकच मार्ग आहे आणि ते आहे हरीचं नाव हरीचं नाव हरीचं नाव, फक्त एकच मार्ग. पण ते सत्युग होत त्यामुळे त्यांना ते शक्य होत की एक झाडाखाली बसून जंगलामध्ये भगवान श्री कृष्णांचे हृदयमध्ये ध्यान करावं. तर त्यांनी तसं केलं आणि मग नारद मुनीने वेदव्यासला सांगितलं असं एक महिना दिला, दोन महिने, तीन महिने. असं करत करत एक दिवस अचानक माझ्या समोर स्वयं साक्षात भगवान प्रकट झाले आणि ज्यावेळी मी त्यांचं दर्शन केलं सर्व भक्तीचे लक्षण माझ्या हृदयामध्ये प्रकट झाले. डोळ्यामधून पाणी आलं, शरीराचं कंपन सुरू झालं आणि कंठ गदगद होऊन उठला आणि इतके अश्रुधारा झाले की मी भगवंतांचं दर्शन पण बरोबर करू शकलो नाही आणि इतकं आनंदाची अनुभूती झाली मला. पण त्याच क्षणी परत भगवंत अदृश्य झाले आणि ज्यावेळी अदृश्य झाले तर मी इतकं दुखी झालो की अरे चाहे काय झालं. मी असं दुखी झालो की जसं एक गरीब माणसाला अचानक खूप धन मिळालं आणि परत एक क्षणामध्ये कोणी तर धन परत जर घेऊन घेतलं तर त्याला कसं वाटतं. किंवा कोणी एक उपाशी राहिलेला माणूस त्याला आम्ही स्वादिष्ट स्वादिष्ट व्यंजन खायला त्याला दिलं आणि एकदम ते सर्व भोजन जे आहे खेचून परत घेतलं तर त्याला कसं वाटेल. तसंच मला वाटलं की मी इतकी महिन्यापासून वर्षापासून भगवंताला मी शोधत होतो शोधत होतो, शेवटी मला भगवंत मिळाले, दर्शन झालं, पण एक क्षणामध्ये भगवंत अदृश्य झाले परत. तर मी खूप निराश झालो, खूप दुखी झालो, खूप रडलो मी आणि मग खूप प्रयत्न केलं की परत भगवान श्री कृष्णांचं दर्शन व्हायला पाहिजे मला. तर मी विचार केलं की मी अमुक आसनामध्ये बसलो होतो आणि अमुक प्रकारचं ध्यान करत होतो तर तसंच मी परत करायला पाहिजे. त्याच आसनमध्ये बसून त्याच प्रकारचं ध्यान केलं तर भगवंत माझ्या समोर परत प्रकट होणार ही माझी आशा होती. खूप प्रयत्न केलं तरी भगवंत प्रकट झाले नाही. असं बसलो तसं बसलो, असं ध्यान केलं तसं ध्यान केलं, पण काही केलं तरी भगवंत प्रकट होईच ना. तर इतकं निराश झालो मी, परत रडायला सुरू केलं मी, खूप रडलो आणि त्यावेळी एक आकाशवाणी झाली आणि भगवंत बोलले माझ्या बरोबर की हे वत्स, हे बाळ, तू निराश होऊ नकोस, मी आता ह्या जीवनामध्ये तुझ्या समोर प्रकट होणार नाही, कारण मी तुझा भक्ती मार्गामध्ये प्रगती व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी तुझ्या समोर मी नाही येणार आहे. आता तीव्रताने तू हृदयामध्ये माझं दर्शन घ्यायचं, माझी सेवा करायची अभिलाषा किंवा इच्छा तू ठेव आणि ह्या तीव्र इच्छेमुळे तुझ्या हृदयामध्ये जे काही कणमात्र कलमश किंवा जे काही अनर्थ आहेत ते पण नष्ट होऊन जाणार. हे तीव्रताचं विरहाची भावना जी आहे तुझ्या हृदयामध्ये, ज्या भावनामुळे तीव्र इच्छेमुळे तू माझ्यासाठी तू बघत राहणार, चिंता करत राहणार, काळजी करत राहणार, नमस्मरण करत राहणार, हे एक अग्निसारखं आहे आणि हे अग्नी तुझ्या हृदयामध्ये जे काही कलमश आहे त्याला नष्ट करून टाकणार. त्यामुळे तू निराश होऊ नकोस, फक्त जीवनभर तू माझी सेवा करत राहा, तू नामस्मरण करत राहा आणि मी तुला आश्वासन देतो, वचन देतो मी की ह्या जीवनाचं अंतर ज्यावेळी तुझं होईल, मृत्यूच्या वेळी ज्यावेळी तुझं शरीराचा नाश होईल तर तू माझ्याकडे येणार आणि तू माझं एक नित्य पार्षद होणार तो आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करून माझा भक्तीचा प्रचार करणार असतो. तर नारद मुनींनी वेद व्यास सांगितलं की मी भगवंतांचा विषय त्यांचा आदेश पालन केलं आणि माझा साहस झाला परत आणि मी पृथ्वीभर देशभर मी भ्रमण करत राहिलो, भगवंताचं भजन कीर्तन नामस्मरण करत राहिलो आणि असं माझं पूर्ण जीवन केलं. तर बघा, 5 वर्षाचा मुलगा पण किती त्याची परिपक्व विचार आणि असं त्याच जीवन समाप्त झालं. शेवटी भगवंताच्या ध्यानाची प्राप्ती झाली पण भगवंतांची इच्छा होती की याने ह्या ब्रह्मांडामध्ये येऊन परत प्रचार करायला पाहिजे म्हणून ब्रह्मा सृष्टीकर्ता ब्रह्मदेव यांचे पुत्र या रूपाने परत पुनर्जन्म झालं आणि त्यावेळी त्यांचं नाव झालं नारद देव. आणि आजपर्यंत नारद देव ब्रह्मांड भर फक्त फिरत असतात. त्यांचं एकच काम आहे भक्तीचा प्रचार करणे, कसं जास्त जास्त संख्येमध्ये लोकांनी भक्त व्हायला पाहिजे हेच त्यांचं उद्देश आहे. कधी कधी आम्ही हे बघतो की जनसाधारणमध्ये नारद देवची निंदा करतात किंवा सिनेमामध्ये चेष्टा करतात नारद देवची किंवा टेलिव्हिजनमध्ये चेष्टा का करतात की नारद कुठचेही एक मनोरंजनच्या दृष्टीने त्यांचं एक भूमिका समोर ठेवतात लोकांचे आणि लोक खूप हसतात की नारद देव येतात नारायण नारायण करत. पण हे असं बरं नाही आहे. नारद देव महान भक्त आहेत, भगवंतांचे नित्य पार्षद आहेत आणि त्याशिवाय नारद देव जे येऊन मध्ये मध्ये इकडची गोष्टी तिकडे तिकडची गोष्टी इकडे असं करतात त्यामुळे पण लोक त्यांची निंदा करतात. साधारण भाषामध्ये आमच्या व्यवहारमध्ये समाजमध्ये जर कोणाची असे सवय असली की इकडे जातो इकडची गोष्टी घेऊन तिकडे जातो तिकडची गोष्टी तिसऱ्याकडे जातो तर त्याची चेष्टा करतात हा एक नारद मुनी सारखा आहे म्हणून. पण असं तुलना बरं नाही आहे, हे चुकीची तुलना आहे आणि असं करणं म्हणजे असं महान भागवत महान भक्ताप्रती एक अपराध आहे. कारण नारद देव अवश्य इकडची गोष्टी तिकडे तिकडची गोष्टी इकडे करतात पण त्यांचं उद्देश काय आहे? त्याचं उद्देश आहे की लवकर लवकर भगवंतांचं प्राकट्य व्हायला पाहिजे, भगवंतांनी येऊन दुष्टांचा विनाश करायला पाहिजे, भक्ती मार्गाची स्थापना पुनः करायला पाहिजे. उदाहरणार्थ ज्यावेळी कृष्ण स्वयं प्रकट झाले तर कंस 24 तास काळजी करत होता, कुठे आहे कृष्ण कुठे आहे कृष्ण, माझं मृत्यूचं कारण आहे कृष्ण कुठे आहे तो. त्याने कितीतरी असुरांना इकडे तिकडे पाठवलं शोधून करा कृष्ण कुठे आहे. उठत बसत जागृत अवस्थामध्ये झोपताना बसताना खाताना पिताना दरबारमध्ये असताना घरी असताना 24 तास कंसाच्या मनामध्ये कृष्णाचाच विचार, कुठे आहे कृष्ण कुठे आहे कृष्ण. त्यावेळी नारद देव आले. नारद देवने म्हटलं नारायण नारायण, अरे कंस तू तुला माहित नाही की हा कृष्ण तो देवकीचा 8वा पुत्र होणार आहे तसं तू ऐकलंस म्हणून तू थोडं शांत आहेस. पण देवकीचं कुठचं पुत्र? 8वा. 8वा म्हणजे बघा हे 8 बोट 1 2 3 4 5 6 7 8 असं पण 8 बोलू शकता तुम्ही आणि असं पण सुरू करू शकता 1 2 3 4 म्हणजे कुठच्या दिशेने हे 8 तुम्ही मोजणार. तर पहिला जो मुलगा आहे वसुदेव देवकीचा तो पण कृष्ण होऊ शकतो आणि जो 8वा मुलगा आहे तो पण होऊ शकतो. तर इतकं फक्त असं एक आग लावून ते गेले नारद देव आणि कंस विचार करत राहिले अरे मी फक्त 8वा मुलगाबद्दल मी विचार करत होतो पण पहिला मुलगा पण मागेपासून गणना केली तर तो 8वा होतो. तर मग कंसने निर्णय घेतला की वासुदेव आणि देवकीचे जे कोणी पुत्र होणार मी त्यांची हत्या करणार आहे. भौतिक दृष्टीने बघितलं तर हे खूप क्रूर गोष्टी आहे. नारद देवनी असं का केलं? कारण त्यांची इच्छा होती की भगवान श्री कृष्ण लवकरच लवकर प्रकट व्हायला पाहिजेत म्हणून. तर त्यांनी असं केलं. तर भगवंत लवकर प्रकट झाले नारद देवच्या कृपामुळे. तर हे नारद देवच काम ते पूर्ण जगाच्या कल्याणासाठी असत. पण ह्या जगामध्ये राहून प्रपंचामध्ये जी इकडची गोष्टी तिकडे करतात तिकडची इकडे, त्यांच्यामुळे काही बरं होत नाही कोणाला. फक्त दोन लोकांमध्ये भांडणं होतात, नाही का? कोणाचं बरं होत नाही. पण नारद देव जे काही करतात त्याच्यामुळे पूर्ण जगाचं कल्याण होत. हे अंतर आहे. त्यामुळे नारद देव यांची चेष्टा किंवा निंदा कधीही नाही करायला पाहिजे. तर नारद देवने सांगितलं की असं यावेळी मी नारद देव होऊन मी सर्वकडे भ्रमण करत आहे आणि भक्ती मार्गाचा प्रचार मी करत आहे. मग हे वेदव्यास बघा, भक्तांचा संघ किती शक्तिशाली आहे. मी फक्त त्यावेळी एक 5 वर्षाचा मुलगा होता. मला काय ज्ञान होतं, काय शास्त्राच्या बद्दल काही माहिती होती, धर्म काय अधर्म काय मला काहीही माहित नव्हतं. पण तरी फक्त भक्तांचं संघ केलं मी आणि त्या संघाने बघा आज मी तुमच्या समोर उपस्थित आहे नारदच्या रूपमध्ये. तर बघा किती महत्वाची गोष्टी आहे, किती सुंदर गोष्टी आहे. फक्त जर आम्ही भक्तांचं संघ केलं आणि आमचं घरच एक मंदिर केलं आणि कुटुंबाच्या सदस्यांना भक्त आम्ही केलं तर किती छान होणार. प्रत्येक घर ह्या जगामध्ये वैकुंठ होणार. पण दुर्भाग्याची गोष्टी आहे की आज गावामध्ये पण खेड्यामध्ये पण जे धार्मिकता होती पूर्वी ते आता हळूहळू कमी होत चालली आहे आणि खेडेगाव पण शहरासारखंच होत चालले. शहरामध्ये तर पाप होत चाललंय आणि हळूहळू ते व्यसन ते वाईट सवय ते पण खेड्यामध्ये हळूहळू यायला लागले. एक काळ होता पूर्वी ज्यावेळी प्रत्येक खेड्यामध्ये गावामध्ये शेतामधून परत येऊन खेड्याचे लोक मंदिरमध्ये एकत्र होऊन नामस्मरण करत होते. पण आता खूप कमी असं दिसायला मिळतं. प्रत्येक दिवस घरी येऊन काय करतात लोक, टेलिव्हिजन चालू करतात. आता टेलिव्हिजन पण खेड्यामध्ये आलं. आणि पूर्वी काय होतं, जे थोडंफार पाप होत होतं खेड्यामध्ये फक्त खेड्याचं पाप होतं तितकंच. पण आता जगभराचं पाप आता आमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे हे टेलिव्हिजनचं माध्यम नाही. तर खरोखर हे टेलिव्हिजन जे आहे टीव्ही हे कलियुगाचं मोठं राक्षस आहे. रावण कुंभकर्ण हिरण्याक्ष हिरण्यकश्यप हे पण मोठे मोठे राक्षस होते. पण एकदा भगवंतांनी त्यांचं वध केलं त्यांची हत्या केली की ते संपले की. पण हे टीव्ही असं नाहीये. आता पूर्ण कलियुगासाठी राहणार आणि जीवनात प्रत्येक समाजाचं आमचं संस्कृती भक्ती नष्ट करणार आहे. खूपच खतरेचं वस्तू आहे टेलिव्हिजन. ज्या ठिकाणी आमच्या घरामध्ये पूर्वी देऊळ व्हायचं भगवंतांची मूर्ती व्हायची आता त्याच जागेवर आमचं टीव्ही आहे. आणि ज्यावेळी पूर्वी कुटुंबाचे लोक एकत्र होऊन नामस्मरण करायचे हरिकथा करायचे आज काय परिस्थिती आहे. सर्व एकत्र होतात पण सिनेमा बघायला टीव्ही बघायला. तर हे स्वाभाविक आहे की प्रत्येक कुटुंब आज कुरुक्षेत्राचं रणभूमी सारखं झालं आहे. कुठेही कुठच्याही कुटुंबामध्ये शांती नाही प्रेम नाही. का? कारण आम्ही भगवंतांना विसरलोय. भगवंतांना केंद्रापासून काढून आम्ही केंद्रामध्ये पैसा ठेवलाय टेलिव्हिजन ठेवलंय इंद्रिय भोग ठेवलंय. आम्हाला पण शहरामध्ये जायला पाहिजे खूप कमवायला पाहिजे व्यवसाय करायला पाहिजे लोकांना चिटिंग करून धोका देऊन जास्त जास्त पैसे कमवायला पाहिजे. या परिस्थितीमध्ये सुख शांती कसं शक्य आहे? अशक्य आहे. त्यामुळे आता आधुनिक काळाचं जग एक नरक व्हायला आहे. आणि बघतो प्रत्येक गलीमध्ये निराश होऊन लोक दारू पिऊन पडलेले आहेत, आणि बेळगाव आणि परिसरामध्ये तर खूपच जास्ती आहे. एक नरक झालेला आहे आमचा संसार. का? आम्ही भक्ती मार्ग त्याग केला आहे. त्यामुळे जर परत आम्हाला आमचं कुटुंब, आमचं निज स्वतःचं हृदय, आमचं गाव, आमचं शहर, आमचं समाज, आमचा देश, पूर्ण पृथ्वी जर आम्हाला वैकुंठ करायचं असेल, तर परत भगवान श्री कृष्ण यांना जीवनाचं केंद्र करायला पाहिजे. दुसरा काही कुठचाही उपाय नाही आहे. पैसे कमवून जर आम्ही स्वर्ग वैकुंठ करायचे इच्छुक आहोत तर ती चुकीची गोष्ट आहे. कधीही शक्य नाही, होणार नाही. एकदा असं झालं की एक साधू होते, ते ठिकाणावर गेले जिकडे थोडे लोक काम करत होते. पृथ्वीमधून कोयला, कोयला म्हणतात काढायला, कोळसा, कोळसा काय म्हणतात, कोळसा नाही, कोळसा काढायचं ते काम करतात. त्यांच्याकडे गेले आणि प्रचार करत होते, बघा तुम्ही पाप करू नका, हे व्यसन सोडा, हे पाप केलं तर तुम्ही नरक मध्ये जाणार. तर त्यांनी सर्व म्हटलंय, नरक म्हणजे काय? नरक म्हणजे खूपच वाईट जागा आहे. जे लोक पाप करतात ते लोक नरक मध्ये जातात. पण हे नरक दिसतं कसं, काय आहे काय त्याच्यामध्ये? नरक मध्ये खूप अंधकार आहे. हो, इकडे पण आहे की आम्ही पण खाली जातो कोळसा काढायला, तिकडे पण अंधकार आहे. पण दुसरीकडे जायची काय करा, आम्ही इथंच आणू. साधूने विचार केला, आता काय सांगायचं यांना, कसं समजायचं? हा, तिकडे खूप थंड आहे बघा, इतकं जास्त थंड आहे, अजिबात बरं वाटत नाही. तर ते लोक बोलले, अहो आतमध्ये इकडे पृथ्वीची इतकं पण थंड आहे की. तसं एक एक करून साधू बोलत गेले. पण प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना काही ना काही उत्तर होतं लोकांना. तर काय बोलायला यांना काय कळत नव्हतं त्यांना. तर शेवटी त्यांना विचार आला, बघा ते नरक म्हणजे तिकडे टेलिव्हिजन नाही आहे. तर हे ऐकून त्यांनी म्हटलं, अरे बाप रे, टेलिव्हिजन नाही तर सांगा कसं पाप असून आम्ही मोकळं व्हायला पाहिजे. तर म्हणजे आजकाल टेलिव्हिजन इतकं मोठं गोष्टी झालं आहे की घरामध्ये एक दिवस पण टेलिव्हिजन नाही चाललं तर लोक खूप दुखी होतात. पण त्यामुळे आम्हाला जीवनाचं केंद्र भगवान श्री कृष्णांना करायला पाहिजे, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंद होऊ शकत. आणि भक्ती करायचं म्हणजे सोपं आहे. मुलांना पण सोपं, वृद्धांना पण सोपं, शिक्षित अशिक्षित, जाती भेद नाही, काही नाही, कोणीही करू शकत. खर्च पण नाही याच्यामध्ये, कर द्यावं लागत नाही, विकत घ्यावं लागत नाही. फक्त श्रद्धा पाहिजे, इच्छा पाहिजे. जर असं जसं आज आपण सर्व इकडे एकत्र झालो, तसंच जर लहान लहान सत्संग पण केले, घरोघरी हरीचं गुणगान जर केलं, तर किती छान होणार. त्यामुळे एक नम्र निवेदन आहे की असं ह्या गावामध्ये प्रत्येक दिवस वेगवेगळ्या ठिकाणी असे सत्संग परत व्हायला पाहिजेत. ते पूर्व काळामध्ये जे संस्कृती होती त्याचं पुनः निर्माण करावे असं नम्र निवेदन आहे. तुम्ही पण भगवंतांना विसरू नका. टेलिव्हिजन आणि संसारच्या पाठीमागे, पैशामागे पळून भगवंतांना विसरू नका. हो, पैशाची गरज आहे संसारमध्ये जगायला, ते बरोबर आहे. पण इतकं पैशामागे आम्हाला पळायला नाही पाहिजे की भगवंतांना आम्ही विसरून जाऊ. प्रत्येक गोष्टीसाठी या जीवनामध्ये एक जागा आहे. तर पैसे कमवायला जे काय व्यवसाय, शेती वगैरे करतात ते पण करत आहे, करायला पाहिजे. पण सकाळी संध्याकाळी एकत्र होऊन भगवंताचं नामस्मरण केलं तर काही नुकसान नाही होणार, फायदाच होणार आहे. या कलियुगामध्ये एक विशेष महामंत्राचं उच्चारण केलं तर भक्तीमध्ये खूपच लवकर आम्ही प्रगती करू शकतो. कली संतरण उपनिषद या शास्त्रामध्ये एक महामंत्राचं आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या महामंत्राचं जर आम्ही कीर्तन केलं आणि जप केलं तर खूपच लवकर आमच्या हृदयामध्ये भगवंत प्रकट होणार आणि त्यांच्या प्रती भक्तीची भावना निर्माण होईल. तर आज मला इकडे तुमच्या समोर भगवान श्री कृष्णांच्या बद्दल बोलायचे दोन शब्द एक संधी मिळाली त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. खास करून आंबेवाडीचे जे भक्त आहेत ज्यांनी इतकं सुंदर कार्यक्रमाची आयोजन केली आहे, सुंदर पंडाल इत्यादी खूप सेवा केली त्यांनी, खूप कष्ट घेऊन त्रास घेतलाय त्यांनी आणि जे सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन हे शक्य केलं आहे त्यांना मी धन्यवाद द्यायचे इच्छुक आहे. आणि आपण सर्व वेळ काढून इकडे आज आलात आणि श्रद्धा भावने तुम्ही इकडे सत्संगच्या कार्यक्रमामध्ये आलात त्याच्यासाठी मी पण खूप आभारी आहे आणि आशा करतो की असेच कार्यक्रम होत राहणार आणि भक्ती भावनामध्ये तुमचं गाव प्रगती करत राहणार. धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.